नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राष्ट्रवादा खातीर फकत एकलेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वावुरता अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. लोकसभा वेंचणुकेंत सोमारा जाल्ल्या चवथ्या पांवड्यार नवभारताच्या निर्मिती खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकांच मतदान जालां असो विस्वास मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायलो. भारतीय जनता पक्षाच्या विशेष संपर्क अभियाना निमतान मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत मुंबयत आसा. मुंबयत पत्रकाराकडे उलयताना तांणी हो विस्वास उक्तायलो. संपर्क अभियाना निमतान मुखेलमंत्र्यांनी जैन समाजाच्या गुरुंजींकडेनूय संवाद साधलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशाखातीर रात दीस वावुरता. नवभारत निर्मितीचे सपन पुराय करपा खातीर देशाची जनता हे खेपो भाजपाकूच वेचून हाडटली. आता मेरेन 3 पांवड्यांमदी भाजपाक चड मतदान जाला. सोमारा चवथ्या पांवड्यार सुद्धा नरेंद्र मोदी हांका तिसरे खेपे प्रधानमंत्री करपा खातीर मतदान जातले. देशांतल्या सगळ्या संतांचो तेको भारतीय जनता पक्षाक आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. रविंद्र भवन मडगांव आयोजित स्वरानंद ह्या खुला मंच अंतर्गत कार्यावळीत संदेश खेडेकार हांचे शास्त्रीय गायन रंगले. सुरवेक राग पुरिया कल्याण ह्या रागात बडा ख्याल लयेत आग सो बन बन आये तर छोटा ख्याल लयेत चरण तुम्हारे अपने सुमीरकर गाऊ ही पदा सादर केली. उपरांत नामनेची नाट्यगीताय सादर केली. निमाणेकडेन मुरलिया बाजे बाजे जमुना के तीर ही भैरवी गावन कार्यावळ सुटली. संदेश खेडेकार हांचे शास्त्रीय गायन रसिक प्रेक्षकांक खूपच भोवले. तांका पूरक अशी तबला साद संकेत खलक आनी संवादिनी संगत महेश थामसकर हांणी केली. तानपुऱ्याचेर महेश गावडे आनी प्रांजली प्रभुदेसाय आशिल्ली. रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तलक हांणी कलाकारांक येवकार दिलो तर सहाय्यक सांस्कृतिक अधिकारी पुनम बुधळकर हांणी सूत्रसंचालन केलें. केरळ राज्य जैवविविधता मंडळाचे एक शिष्टमंडळ हालींच गोंयांत आयिल्ले. जैवविविधताय संवर्धनाच्या वावराचो सोद घेवपाक तांणी पानोण्या पंचायतीक भेट दिली. जैवविविधताय समितीकडेन संवाद साधलो. पीआर टू पीआर शिकपाचे प्रक्रियेचो एक भाग म्हणून तांणी ही भेट दिली. तांचे वांगडा केरळ राज्य जैवविविधताय मंडळ डॉ व्ही बालकृष्णन, केएसपी वांगडी डॉ सीएस विमलकुमार, मुखेल शास्त्रीय अधिकारी डॉ केटी चंद्रमोहन आणि केव्ही गोविंदन हांणी वाटो घेतलो. केरळातल्यान आयिल्ल्या शिष्टमंडळाक येजमानकी दिवप हो आमच्या समिती खातीर एक भोवमान आशिल्लो. या बसकेतल्यान जैवविविधताय संवर्धन आणि टिकाऊ पद्धती संबंधित साबार विचारांचे आदान प्रदान झाले असे बानोड्या जैवविविधताय समितीचे अध्यक्ष सुरेल तेवे हांणी सांगले. बँक पेमेंट वेबसाईटीन तांत्रिक बिघाड झाल्यान कायदो महाविद्यालयाच्या प्रवेश परिक्षे खातीर अर्ज भरपाची निमणी तारीख गोय विद्यापीठान 16 मे मेरेन फुडे धुकल्ल्या. बँकेची वेबसाईट सोमारा दनपरा दुरुस्त झाल्या असे कळीत करून विद्यार्थी आता शुल्क भरून प्रवेश परिक्षेखातीर नोंदणी करपाक शकता असे विद्यापीठान कळीत केला. गोयांत बीए एलएलबी कायदो विशयांचे पदवी खातीर गोय विद्यापीठान प्रवेश परिक्षेखातीर ऑनलाईन अर्ज मागोवपाक सुरवात केली. सोमारा 13 मे हो अर्ज भरपाचो निमणो दीस आशिल्लो. भुरग्यांक प्रवेश परिक्षेचे शुल्क भरपाक अडचणी येताल्यो. फाटल्या शुक्रारा सावन गोय विद्यापीठाच्या संकेतस्थळार विद्यार्थी प्रवेश परिक्षेखातीर नोंदणी करताले. पणजेचे व्हीएम साळगांवकर कायदो महाविद्यालयांत आनी मडगांवचे कारे कायदो महाविद्यालयांत कायद्याचे शिक्षण दिता. ह्या दोनूय कॉलेजींनी प्रवेश घेवपाखातीर गोय विद्यापीठान प्रवेश परिक्षेचे सक्तीचे केला. 12वी पास जाल्ल्या बीए एलएलबी पदवी घेवपी इच्छूक भुरग्यांखातीर 2024-25 वर्सा खातीर गोय विद्यापीठान कॉमन लॉ एडमिशन टेस्ट ही प्रवेश परिक्षा जाहीर केल्या. कदंब कर्मचारी कारवाय अभयारण्य वाठारांत कासाक गेल्ल्या कदंब कर्मचाऱ्यांचेर खर कारवाय करपाचे आदेश आपणे मुखेल राणा संरक्षण दिला असे रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. कायदो मोडटल्यांचेर कारवाय ही जातलीच असे राना खात्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केला. नेत्रावळी अभयारण्यातल्यान साळजिणी हांगा कास करून पार्टी करपाक गेल्ले कर्मचारी न्यायालयान जामीन मेळ्या उपरांत परतून कामार रुजू जाले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.